हरि हरि। आज रामनवमी आहे। रामनवमीच्या दिवशी राम विजय हा ग्रंथ पूर्वीपासून स्वामीजी वाचत असत। आणि आपण सर्वजण तो ऐकण्यासाठी म्हणून जात असू। स्वामीजींचे वडील रामविजय ग्रंथ वाचत असत आणि आईच्या मांडीत बसून लहानपणी स्वामीजी तो ऐकत असत। या रामविजय ग्रंथाचा खूप खोल ठसा स्वामीजींच्या अंतःकरणावर उमटला असं स्वामीजी सांगतात। पुढं वडिलांचं व्रत स्वामीजींनी चालू ठेवलं आणि स्वामीजी देखील हा ग्रंथ वाचू लागले। स्वामीजींचं जे वाचन होतं ते वाचन पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं तर होतंच पण पाहण्यासारखं होतं। हा ग्रंथ वाचत असताना ते अत्यंत भावविभोर होत असत। १९७७ सालापासून स्वामीजींच्या मुखातून ही रामविजय ग्रंथाची पोथी, त्याच्यातला रामजन्माचा अध्याय मी देखील आपल्या सर्वांच्या बरोबरच ऐकत आलो। स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर कितीतरी वर्ष आपण स्वामीजी जो ग्रंथ वाचत असत त्याची व्हिडिओ कॅसेट लावत असू आणि आपण सगळेजण पाहत असू। कालांतराने ती कॅसेट तशी खराब झाली, त्याच्यातले उच्चार देखील नीट ऐकू येईनासे झाले। असं असल्यामुळं मी हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली। हा ग्रंथ श्रीधर स्वामींनी लिहिलेला आहे। हे श्रीधर स्वामी अंदाजे 1658 दरम्यान माण नदीच्या काठी नाझरे या गावी त्यांचा जन्म झाला। त्यांचं आडनाव, मूळचं आडनाव घोडके किंवा खडके असं होतं। त्यांचं घराणं देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणाचं असं होतं। त्यांचं फार सुंदर असं चरित्र या पोथीच्या प्रारंभी लिहिलेलं आहे। त्यांच्या घरीच वैदिक संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांचं त्यांचं अध्ययन झालं। ब्रह्माजी पंत हे त्यांचे जन्मदाते वडील होतेच, पण आनंद संप्रदायाच्या परंपरेतले त्यांचे गुरु देखील होते। त्या ब्रह्मानंदांनी त्यांना वेद, उपनिषद, षड्दर्शन, भगवद्गीता, रामायण, महाभारत, भागवत, पुराण ग्रंथ, धर्मग्रंथ याचं शिक्षण दिलं। ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, मुक्तेश्वर यांच्या ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला। त्यांचे वडील ब्रह्मानंद हे संसारात राहून भगवत भक्ती करणारे असे श्रेष्ठ पुरुष होते। श्रीधर स्वामी हे वडिलांप्रमाणेच कीर्तनाच्या माध्यमातून हरिभक्तीचा प्रसार करणारे असे झाले। त्यांची कीर्तनं अत्यंत रंगतदार होत असत, प्रवचन रसाळ अशी असत। त्यांच्या पत्नीचं नाव पार्वतीबाई असं होतं आणि त्यांना दत्तात्रेय, मनोहर, रंगनाथ असे तीन मुलगे झाले। त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यांचं सगळं चरित्र जर सांगायचं झालं तर बराच वेळ लागेल. त्यांची ग्रंथसंपदा ऐकली की त्यांच्याबद्दल यथार्थ कल्पना येईल. त्यांचं बाकीचं चरित्र सांगितलं नाही तरी चालेल एवढी थोर ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये हरिविजय हा ग्रंथ श्रीधर स्वामींनी रचला. 36 अध्यायांचा हा ग्रंथ पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी रचला शके 1624 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी रामविजय ग्रंथ रचला. हाही 36 अध्यायांचा ग्रंथ आहे आणि हाही पंढरपूरमध्ये त्यांनी रचला. वेदांत सूर्य तसंच पांडव प्रताप जैमिनी अश्वमेध हे यज्ञ देखील हे ग्रंथ देखील त्यांचेच आहेत आणि ते सिद्धाश्रम पंढरपूर आणि पाथरी या ठिकाणी त्यांनी केले. सर्वात शेवटी त्यांनी अत्यंत प्रसिद्ध असं शिवलीलामृत रचलं. त्याचेही रचयिते हेच आहेत. हा ग्रंथ त्यांनी बारामतीमध्ये लिहिला. या श्रीधर स्वामीजींच्या ग्रंथलेखनावर ज्ञानेश्वर महाराजांची देखील फार मोठी छाप आहे. अतिशय रसाळ ओघवती अशी भाषा आहे या ग्रंथातल्या. मराठीचा दर्जा फार वरचा आहे. आपण हा ग्रंथ वाचायला सुरुवात करूया. त्याच्या आधी मी एक भजन सांगतो. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम जय राजा राम, राजा राम जय सीताराम. सीताराम जय राजा राम, राजा राम जय सीताराम. सीताराम जय राजा राम, राजा राम जय सीताराम. सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
बोला राजा धीराज। हरि हरि। श्री गणेशाय नमः। श्री सीता रामचंद्राभ्याम नमः। चतुर श्रोते करिति प्रश्न तृतीयाध्यायी हनुमंत जनन सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला तरी पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समस्ता कळावया ऐसे श्रोतियांचे वाग्जाळ परिसोनिया कवी कुशळ शब्द बोले अति रसाळ परिसा सकळ श्रोते हो अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या अवलीळा जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोनिया असणे की जैसी रहाट घट घट माळिका तेवी हे अवतार चरित्र देखा की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिखे तरी कल्प परत्वे अवतार जे जे वेळे जे जे चरित्र तैसेची बोलिला सत्यवती कुमर कथा साचार तितुक्याही एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक तरी तितुके ही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे रणामाजी एकांग वीर तैसा जाणिजे कवीश्वर बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागर जे सभा नायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत प्रश्नाक्षर शर सोडित आशंका समय लक्षोनी मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार सत्व ओढी काढूनी सत्वर क्षमावेशे सोडी शर परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित श्रोत्या वक्त्यांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण धन्य धन्य रे म्हणोन तर्जनी मस्तक डोलविती आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण तो घनघोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित पद्यरचना पक्षमंडित सुरंग मिरवित साहित्य ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयांचे अंतर डोलविले तेणे शिर सुखोर्मीचे निभरे वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत क्षीराब्धीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांसी श्रोता आणि वक्ता यांच्यामधले जे संभाषण आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. जसा एकच महायोद्धा अनेक योद्ध्यांना रणांगणात तोंड देतो तसा एकच वक्ता अनेक श्रोत्यांना अत्यंत चतुरतेनी तोंड देतो त्यांच्या शंकांचं समाधान करतो. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित पद्यरचना पक्षमंडित सुरंग मिरवित साहित्य ऐसे शर सुटता अपार श्रोते आणि वक्ते वक्ता यांच्यामध्ये जणू वाग्बाण चाललेला आहे आणि दोघही आवेशाला चढले की नामस्मरण करतात असं म्हटलेलं आहे. ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयांचे अंतर डोलविले तेणे शिर सुखोर्मीचे निभरे वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत क्षीराब्धीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांसी निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी देव भक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध की गुरुशिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा असोत ह्या बहुत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती. चातुर्य हीच साहित्यरूपी सागराचं मंथन करण्याची युक्ती आहे असं ते म्हणतात. वर्म जाणीजे पंडिती चातुर्य रीती कळाजा कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरींची रत्ने काढित एक गव्हांचे प्रकार बहुत करी जैसी सुगरिणी एके मृत्तिकेचे घट अपार एका तंतूचे पट विचित्र एक हेम बहुत अलंकार हाटक घडणार करी जैसा एके काष्ठी शिल्पकार युक्ती दाखवी अपार तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पई असो हे चातुर्य करणे बोलावे लागले श्रोतिया कारणे पुढे रघुनाथ कथा परिसणे श्रीधर चतुरा विनवी तसे मागील कथानुसंधान तृतीयाध्यायी निरूपण सांगितले हनुमंत जन्मकथन मूळ ग्रंथाधारे सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसीजे मागील कथा तिघी राण्या जाहल्या गर्भस्था कौसल्या सुमिद्रा कैकई जैसा शुद्ध बीजेचा मृगांक दिवसेंदिवस कळा अधिक की पळोपळी चढे अर्क उदयाद्रीहुनी आकाशी की करिता संत समागम दिवसेंदिवस वाढे प्रेम. संत समागम जर होत असेल तर प्रेमभाव वाढणं गरजेचं आहे. की औदार्ये करुनी परम कीर्ती वाढे सत्वर किंवा जर औदार्य असेल तर हळूहळू त्याची कीर्ती वाढतच राहते. तैसे राणियांचे गर्भ वाढती तो वसिष्ठ बोले दशरथा प्रती राया धर्मशास्त्री ऐसी रीति डोहळे स्त्रियांसी पुसावे, ऐसे बोलता ब्रह्मऋषी हर्ष वाटला रायासी, नमोनी वसिष्ठ चरणांसी राजेंद्र तेव्हा चालिला, जैसा शचीचिया मंदिरात वृत्रासुर शत्रु प्रवेशित, तैसाची अजपाळ सुत कैकयी सदनी प्रवेशला। पायस प्राशनाचे काळी कैकयी होती रुसली, म्हणून राजेंद्र ये वेळी तिचे सदनी प्रवेशला। दूती जाणविती स्वामिणी ते डोहळे पुसावया तुम्हा ते, नृपती स्वये येतसे येथे सुमुहूर्त पाहो निया। सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकयी गर्भिण, जैसी अल्पविद्या गर्वपूर्ण तैसे येथे जाहले, जैसी गारुडियांची विद्या किंचित परी ब्रीदे बांधिती बहुत, की निर्नासिक वाहत रूपाभिमान विशेष पै, बिंदुमात्र विष वृश्चिका परी पुच्छाग्र सदा वरुते देखा, किंचित ज्ञान होता महामूर्खा मगतो न गणी वाचस्पती ते। खडाणे धेनुसी दुग्ध किंचित परी लत्ता प्रहार दे बहुत, अल्पोदके घट उचंबळत अंग भिजत वाहकाचे, तैसे कैकयीस जाहले तिये वेळी, प्रीतीने दशरथ आला जवळी, आपण सेजेवरी निजली नाही धरिली मर्यादा। स्त्री सेवक अपत्य दासी श्वान मर्कट कुरुपियासी, मर्यादा तुटता मग सकळासी ते अनिवार जाणीजे, म्हणोनी मर्यादा काही तेथ कैकयी न धरी देखता दशरथ, तिशी डोहळे पुसे नृपनाथ उभा समीप राहोनी। म्हणे कैकयी बोल वचन तुझ जे आवडे मनातून, ते मी समस्त पुरवीन सत्य जाण प्रिय करे, मग काय बोले ते वेळे तुम्ही काय पुरवाल डोहळे, माझे मनींचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना, मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचीन प्राण परी तुझे डोहळे पुरवी। सत्य जाण सुकुमारे, आणि खरच दशरथानी नंतर तिचे हे डोहळे जे होते ते पूर्ण करण्यासाठी प्राण वेचले देखील। जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली रामचंद्रांना वनात धाडायची, तेव्हा दशरथांनी प्राण सोडले, कैकयीची इच्छा होती तिने माघार घेतली नाही। मगती म्हणे जी नृपवरा डोहळे हेची माझे अवधारा, कौसल्या सुमित्रेचिया कुमरा दिगंतरा दवडावे, पाठवावे दूर कानना त्यांचा समाचार पुन्हा कळेना, आमचे वर्तमान त्यांची या करणा सहसाही न जावे। राज्य द्यावे माझिया पुत्रा, हेच डोहळे होती राजेंद्रा, तुम्ही म्हणाल अधर्म खरा, तो दोष मजवरी घालीचे, मज निंदितील जो जो लोक, तो वाटेल परम सुख, समस्त जना भावे दुःख, हेच मजला आवडे। ऐसे कैकई वदे ते अवसरी, ऐकता नृपक खोचला अंतरी, घाव बसला कि काळीजी घातली सुरी, कि अंगावरी चपळा पडे, वचन नभे ते केवळ दुःख वल्लीचे, श्रेष्ठ फळ कि संचरले हळाहळ, हृदयी वाटे दशरथा, वाटे पर्वत कोसळला, कि काळ सर्प जिव्हारी झोंबला, कि तप्त शस्त्र घाय पडिला अंगावरी अकस्मात, कैकई वचन कलशोद्भव पूर्ण, प्राशिले आयुष्य सागर जीवन, राव घाबरा होय जैसा चतुरानन, वेद हरण केले जेव्हा, जणू अगस्ती ऋषींनी आयुष्य रूपी सागराचं सर्व पाणीच प्राशन करावं, कैकई वचन कलशोद्भव पूर्ण, प्राशिले आयुष्य सागर जीवन, राव घाबरा होय जैसा चतुरानन, वेद हरण केले जेव्हा, परम खेद पावला नृपवर, तीस नेदीच प्रत्युत्तर, मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला, संसार तापे जे संतप्त, ते संत समागमे जैसे निवत, तैसाची राजा दशरथ, सुमित्रा सदनी सुखावला, तिचे नाव सुमित्रा सती, नामा ऐशीच आहे रीती, वरकड नावे जी ठेविती, ती तो व्यर्थची जाणीजे, नाव ठेविले उदार कर्ण, आडका वेचिता जाय प्राण, बृहस्पती नाम जा लागून, धडवचन बोलता न ये, कमल नयन नाम विशेष, परी दोही डोळ्या वाढले वडस, क्षीर सिंधू नाम पुत्रास, परी तक्र तयासी मिळेना, नाव ठेविले पंचानन, परी जंबुक देखता पळे उठोन, जन्म गेला मागता कोरान, सार्वभौम नाम तयाचे, नाम ठेविले जया मदन, तो निर्नासिक कुलक्षण, जैसी तैसी सुमित्रा नभे पूर्ण, करणी नामा सारिखी, सुमित्रा म्हणजे मैत्री करायला योग्य, संमित्रा। अडचणीमध्ये सहाय्य करती, जिची मैत्री कल्याणकारक आहे अशी ती सुमित्रा। नृप आला, ऐकता करणी, समोर आली हंस गामिनी, दशरथाचिये चरणी मस्तक ठेवी सद्भाव, स्त्रियास देव तो आपला नाथ, पुत्रांसी माता पिता सत्य, शिष्यासी गुरुदैवत, गृहस्थासी दैवत अतिथी पई, म्हणोनी सुमित्रेने अजनंदन, पूजिला षोडशोपचारे करून, उभी ठाकिली करजोडून, अधोवदन सलज्ज कैकई डोहळ्यांचे दुःख प्रबळ राव विसरला हो सकळ जैसा बोध ठसावता निर्मळ तमजाळ वितुळे पै राजा म्हणे सुमित्रेसी काय डोहळे होता ती मानसी ते मज सांग निश्चयेसी कुरंग नेत्रे सुमित्रे हरिणाच्या डोळ्याप्रमाणे जिचे नेत्र आहेत अशी कुरंग नेत्रे मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधोवदन जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पई म्हणे हेच आवडी बहु अस कौसल्या गर्भी जगन निवास अवतरेल जो आदि पुरुष जगद्वंद्य जगदात्मा त्याची अहोरात्र सेवा बरवी वाटे मम पुत्रेची करावी जाणीव शहाणीव आघवी ओवाळावी तयावरुनी अहंकार युक्त ज्ञान म्हणजे जाणीव सेवे परते थोर साधन मम पुत्रासी न माने आन आपुले अंगाचे हंतरुण ज्येष्ठ सेवना लागी करू त्रिभुवन राज्य तृणा समान त्याहुनी अधिक ज्येष्ठ भजन चारी मुक्ती वाटती गौण ज्येष्ठ सेवे पुढे पई सुधारस त्यजोनी निर्मळ कोणास आवडेल हळाहळ उत्तम सांडूनी तांदूळ सिकता काहो शिजवावी तांदूळ सोडून कोणी वाळू शिजवायला घेईल का त्यजोनी सुंदर राय केळे कोण भक्षील अर्क फळे कल्पद्रुमी जो विहंगम खेळे तो नातळे बाभुळेसी मानस सरोवरींचा हंस पाही तो कदा न राहे उलूक गृही घुबडाच्या घरामध्ये मानस सरोवराचा हंस जसा राहत नाही बुडी दिधली क्षीराब्धी डोही दग्ध वन नावडे तया नंदनवनींचा भ्रमर कदा काळी अर्कपुष्पी रुंजी न घाली जेणे इंद्रभवनी निद्रा केली खदिरांगारी न निजेतो रंभेतुल्य जाया चांगली सांडोनी प्रेत कोण कवळी तैसी भजनी आवडी धरिली कदा विषयी न रमेतो म्हणोनी राजचक्र चुडामणी माझी आवडी ज्येष्ठ भजनी ऐसे सुमित्रेचे शब्द करणी आकर्णिले दशरथे वाटे अमृत प्राशन केले की त्रिभुवन राज्य हातासी आले तैसे नृपाचे मन संतोषले आलिंगिले सुमित्रेसी म्हणे ऐक सुकुमारे राजसे चंपक कळिके परम डोळसे तुआ डोहळे इच्छिले जे मानसे ते मी सर्वस्वे पुरवीन नाना भूषणे अलंकार ओवाळी तिजवरुनी नृपवर दाने देवविली अपार सुमित्रे हाती याचका, या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञान खाणी, जे पुराण पुरुषाची जननी ख्याती त्रिभुवनी जियेची, जे परब्रह्म रसाची मूस की निज प्रकाश रत्न मांदुस, क्षीराब्धिजा हृदय विलास जिणे अंतरी साठविला, जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ज्याचे आज्ञाधारक विधी सचिवर, हृदयी ध्यान अपर्णावर कौसल्या उदर निवासी, जो असो कौसल्येचे मंदिरी प्रवेशता जाहला श्रावणारी, सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा धरोनिया, कौसल्या ज्ञान कळा परम तीस अंतर्बाह्य व्यापला राम, चराचर अवघे परब्रह्म न दिसे विषम कदाही, सांडोनी जागृती स्वप्न सुषुप्ती नयनी ल्याली ज्ञानांजन, सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी ल्याली ज्ञानांजन, चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्या, दशरथ प्रवेशोनी अंतरी पाहे स्थूळ ओसरीवरी, मग सूक्ष्म देह माज घरी न दिसे कदा कौसल्या, कारण कोठडीत पाहे सादर तव तेथे अवघा अंधार, मग महाकारण उपरी थोर त्यावरी नृप चढिन्नला, तेथेही न दिसे कौसल्या सती, मग चकित पाहे नृपती जिचे उदर जिचे उदरी साठवला जगतपती, तिची स्थिती कळेना, मग परात पर परसात प्रवेशता होय अजपाळ सुत, तोती बैसली समाधिस्थ निर्विकल्प, वृक्षातळी जिचा उदरामध्ये राम होते तिची स्थिती कशी झालेली होती, अंतरी दृष्टी मुरडली वरदळ स्वनाम विसरली, ब्रह्मानंद रूप जाहली न चाले बोली द्वैताची, जैसा परम सतेज मित्र तेथे डाग न लागे अणुमात्र, स्वरूपी पहुडता योगेश्वर ज्ञान राहे ऐलीकडे, कल्पांत विजूस मशक गिळी पिपीलिका मेरू कक्षेसी घाली, धेनुवत्स मृगेंद्रा आकळी एखादे वेळ घडेल हे,
परी चतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी श्रोत्रियांचे यज्ञशाळे भीतरी कोठे महारी प्रवेशेल वडवा नळा पुढे कर्पूर जाण की जलनिधी माझी लवण तैशी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले असो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधिस्थ जवळी उभा ठाकला दशरथ पाहे तटस्थ उगाची कौसल्या स्वस्वरूपी लीन हे दशरथासी नेणवे खूण म्हणे हे रुसली संपूर्ण तरीच वचन न बोले म्हणून राजचक्र चूडामणी कौसल्ये जवळ स्वये बैसोनी स्नेहे तीस हृदयी धरुनी समाधान करीत असे तरी ते न उघडी नयन नाही शरीराचे भान मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरो न कौसल्या अलंकार कैचे एक सुवर्ण तरंग लटके अवघे जीवन तैसे विश्व नाही एक रघुनंदन आनंद घन विस्तारला ऐसी कौसल्येची स्थिती जाहली राजा म्हणे हे झडपली की महद्भूते पूर्ण घेरिली ओळखी मोडली इयेची राजा म्हणे देव ऋषी सिद्ध इही दिधला आशीर्वाद की पोटा येईल ब्रह्मानंद आदि पुरुष श्री राम ऐकता राम नाम स्मरण कौसल्येने उघडिले नयन तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे राजा म्हणे हो नितंबिनी कुरंग नेत्रे गजगामिनी काय जे आवडी असेल मनी डोहळे पुरवीन सर्वते भ्रमटाकी बोले वचन तो कौसल्या बोले गरजोन मी जगदात्मा रघुनंदन कैसे अज्ञान मजपासी कौसल्या पूर्ण झालेली आहे आणि दशरथ तिला भ्रम टाक म्हणतोय ती स्वतः दशरथ भ्रमामध्ये स्थूळ लिंग आणि कारण याहून माझे रूप भिन्न महाकारण हे निरसून आत्मा राम वेगळा मी द्वैता द्वैत महाद्वैत याहून वेगळा मी अतीत सच्चिदानंद शब्द जेथ खुंटो निया राहिला जीव शिव दोन्ही पक्ष ध्याता ध्यान लय लक्ष या वेगळा मी सर्व साक्ष अचिंत्य अलक्ष श्रीराम राजा म्हणे कौसल्ये ऐके मी कोण आहे मज ओळखे डोहळे पुसावया महासुखे तुझ जवळी बैसलो येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सर्व गेले आटोन नाही स्त्री पुरुष नपुसकपण मी तू पण तेथे कैसे नृप म्हणे हे महद्भूते घेरली ओळखी सर्व मोडली मग पुसे गोष्ट मागिली धाकुटपणींची ती येते राजा म्हणे शशांक वदने गुणसरिते पद्मनयने वराड बुडवोनी तुझ रावणे नेले होते आठवते की शत्रूचे नाम ऐकता करणी हाक फोडिली भुजा पिटोनी म्हणे धनुष्य बाण दे आणूनी टाकीन छेदोनी दाही शिरे ताटिका मारोनिया अर्धी ऋषी याग पाववीन सिद्धी महाराक्षस वधोन युद्धी गाधी तनय तोषवीन खर दूषण त्यांना मारून गाधी तनय म्हणजे विश्वामित्रांना मी संतुष्ट करेन शिवचाप परम प्रचंड मोडून करीन दुखंड माझी ज्ञानशक्ती जे अखंड पणे जिंकोनी आणीन ते सीतामाई जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण त्याचा गर्व हरीन न लागता क्षण मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी सेवीन घोर विपिन परिवारेसी त्रिशिरा खर दूषण क्षण मात्रे टाकीन वधोन अग्नि तृण जाळी जेवी रिसा वानरा हाती लंका घालीन पालथी माझा वज्रदेही मारुती परम पुरुषार्थी महावीर क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाषाणी पालाणोनी समुद्र लंकापुर घेईन मी कौसल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माजवीन रण महाढिसाळ कुंभकर्ण टाकीन छेदून क्षणार्धे सहपरिवारे वधोनी दशशीर बंदींचे सोडवीन सुरवर माझा विभीषण प्रियकर छत्रधरीन तयावरी स्वपदी स्थापोनी निजभक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पै मी प्रलय काळासी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळीता मज परता नसेची मी अज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माजी सामावे
ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेरिली यथार्थ फाटा फुटलासे बहुत बडबडत भलतेची दशरथाला काही कळत नाही पंचाक्षरी आणा पाचारून महाराज सद्गुरु ज्ञान धन तो सरसीजोद्भवनंदन बोलावून आणा वेगी ब्रह्मदेव पुत्र वसिष्ठ त्यांना बोलावून आणा जेणे दर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्रसभेसी गेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वसिष्ठ आला धावोन राजा दृढधरी चरण म्हणे कौसल्ये सारिखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले न्याय याग केला सायासी की पुत्र होईल कौसल्येसी तो मध्येच हे विवशी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसुत इचा पोटा येईल रघुनाथ तीस गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकुपी पडेल तरणी कोरान्न मागेल चिंतामणी सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना क्षुधेने पिडला क्षीरसागर सुरतरुसी येईल दरिद्र तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना अंधत्व आले अग्निनेत्री ताम्र नाणे मागे कनकाद्री अंत्यज नांदेल श्रोत्रिय मंदिरी हे कालत्रयी घडेना असो वसिष्ठ कौसल्ये जवळी येऊनी विलोकी तये वेळी तवती श्री रामरूप जाहली अंतर्बाह्य समूळ न दिसे स्त्रियेची आकृती धनुष्य बाण घेऊन हाती आकर्ण नयन विराजती देखे मूर्ती जगद्वंद्य मूर्ती पाहता आनंद घन सद्गद जाहला ब्रह्मनंदन अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरोनी देहभाव अष्ट सात्विक भाव वसिष्ठांच्या अंगावर दाटून आले स्तंभ, स्वेद, रोमांच, मनाचा लय, आनंद, कंप, अश्रू आणि कंठ दाटून येणं. वसिष्ठ कौसल्याते अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी, दशरथ परम अंतरी घाबरा जाहला नेणोनिया, वसिष्ठा सारिखा महामुनी भूते झडपिला ये क्षणी, या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना, मी हतभाग्य संपूर्ण मजकैचे पुत्र संतान, कौसल्याही गेली झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित, निरपराध वधिला श्रावण तेणे हे दुःख दारुण, ऐसा तो महाराज अजनंदन जळाला पूर्ण अंतरी, तो स्वानंद लहरी जिरवून वसिष्ठे उघडिले नयन, राजा धावोन धरी चरण आनंद न माय अंतरी. रायासी कैसी परी जाहली कि पुरी बुडता नौका आली, अंधकूपी पडता तात्काळी हस्त सूर्ये दिधला, सर्प डंखिता गरुड धावे गजे कोंडिता केसरी पावे, कि क्षुधिता पुढे हेलावे क्षीरसागर येऊनी, कि वणव्यात जळता वरुषे घन कि हुडहुडी भरता धडके कृशान, कि दारिद्रे पीडता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली, ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ, मज नवल हे वाटत तुझही भूते झडपिले, आम्ही अत्यंत भाग्यहीन कैचे देखो पुत्र संतान, मग हासिन्नला ब्रह्मनंदन काय गरजोन बोलत, जो नील ग्रीव हृदय रत्न जो कमलोद्भवाचे देवतार्चन, सनकादिक करो नियत्न हृदय संबळित वाहती, तो वैकुंठपुर विलासी आला कौसल्येच्या गर्भासी, मारुनी सकळ दुष्टांसी देव सोडवील बंदींचे, जे जे कौसल्या बोलिली सत्य तितुके होईल यथार्थ, तुझ होतील चार सुत सत्य वचनार्थ राजेंद्रा, शंख चक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रगटेल जगज्जीवन, ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरोन करतील, माध्यान्ना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून, अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु. ऐसी वसिष्ठांची वचने की स्वानंद नभींची उडुगणे, की सत्य वैरागरींची रत्ने निवडोनी दिधली दशरथा, तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत, धावोन गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ जाहलो मी, असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येस, कवन ऋतु कवन दिवस सावकाश ते ऐका, वसंत ऋतु चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस, सूर्यवंशी जगन्निवास सूर्यवासरी जन्मला,
माध्यांना आला चंड किरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्री राम केवळ परब्रह्म। त्यासी जाहला म्हणता जन्म, संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जे, ज्याची लीला ऐकता अपार, खंडे जन्म मृत्यू दुर्धर, त्या रामासी जन्म संसार काळत्रयी घडेना। दाविली लौकिक करणी की कौसल्या जाहली गर्भिणी, तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्याकैचे, क्षीरसागरी हुनी नारायण येऊनी अयोध्येसी जाहला सगुण, शेष लक्ष्मी सहित जगज्जीवन तैसाची तेथे संचरला, जो अनंत कल्याण दायक अज अजित निष्कलंक, भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतरला, देव करीती जय जयकार म्हणती आता अवतरेल हा रघुवीर, करोनी राक्षस संहार बंध मुक्त करील आम्हा, असो अयोध्यापुरी निराळी, विमानांची दाटी जाहली, दुंदुभींची घाई लागली, पुष्पे वर्षती अपार, असो ते कौसल्या सती बैसली असता एकांती, तो अष्टवरुषांची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात, निमासुर वदन सुंदर लावण्य युक्त अत्यंत सुंदर असो मुख, तेजे भरले निज मंदिर जा तेजासी शशी मित्र, लोपो निजाती विलोकिता, पद कमल मकरंद सेवना भ्रमरी जाहली क्षीराब्धी कन्या, ज्याच्या पद कमलाच्या ठिकाणी असलेला मकरंद सेवन करण्यासाठी क्षीराब्धी कन्या लक्ष्मी भ्रमरी झाली, कदाही न विसंबे चरणा कृपण धना लागी जैसा संध्या राग, अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग, तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती, चंद्र क्षयरोगे कष्टी होऊनी निजांगाची दश शकले करोनी, सुरवाडला रामचरणी स्वानंद धणी घेतसे, रमापदी रंगली दिवस निशी, तो बंधू पाहुणा आला शशी, तोही राहिला अक्षय भावयासी, न वजायची माघारा, ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्वरेखा चक्रादी चिन्हे उत्तम, यांचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तासी, ध्वज वज्र अंकुश पद्म सर्व ऊर्ध्वरेखा चक्र आदी उत्तम चिन्ह, याच्यातलं एक एक एखादं चिन्ह हातावर असलं तर भाग्यवान म्हणतात, अशी सर्व चिन्ह घेऊन रामचंद्र जन्माला आले। सात्विक प्रेमळासी देखा, ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्व रेखा, सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्व पंथ दावीती, विद्यामध्ये मत्त गज गज एक भाग्यमध्ये दुलती सहज, त्यासी आकर्षावया सहज अंकुश पायी झळकतसे, पायावर अंकुशाचं चिन्ह होत, पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम, ते जगन्माऊली सप्रेम तिये पदी सुरवाडली अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ तो फोडावयासी तळपत वज्र पायी रामाचा भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर देदीप्यमान दिव्य चक्र श्री राम तळवा झळकतसे हातावर आणि पायावर अशी चिन्ह होती मळरहित प्रपद सुंदर घोटा घोटी व त्रिकोण यंत्राकार इंद्रनीळ उपमा साचार न पुरती कठीण म्हणोनिया पदतले इंद्रनीळाची उपमा दिली असती पण तो कठीण म्हणून उपमा देता येत नाही असा घोटा होता पदतले आरत्त साजेरी वसे तेथे सरसिजोद्भव कुमारी ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती ज्या ठिकाणी ज्या पदतलांवर आरक्त पदतलांवर वस्ती करते विश्रांती घ्यावया अहोरात्री रामचरणी रंगली हो किती पापे हरावी दिवस रजनी म्हणोनी श्रमली जन्हुनंदिनी शुभ्र वाकी होऊनी रामचरणी विराजे मांड्या सुकुमार सावळिया तेथे सुरवाडली मित्र तनया की यमानुजा अपवाद चुकवावया महदाश्रय धरियेला ऐशी रामपदी त्रिवेणी साचार प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे माघमासी सभाग्य नर प्रात स्नानासी धावती भक्त मुमुक्षु साधक संत हेची राजहंस विराजित वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपताती चरण ध्वज झळके स्पष्ट तोच जाणीजे अक्षयवट जेथे सनकादिक वरिष्ठ क्षेत्र सज्ञ क्षेत्र संन्यासी जाहले प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता देही असता विदेहता येत हाता भक्तांच्या त्या प्रयागी कष्ट बहुत येता जाता भोगिती अमित हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रकटे सत्य भक्तांच्या तोडर वाकी नेपुरे असुरावरी गर्जती गजरे वाटे नभ गाळोनी एकसरे पोटर्या जानू ओतल्या की सरळ कर्दळींचे स्तंभ की गरुड पाचूंचे उगवले कोंभ की इंद्रनीळ गाळोनी सुप्रभ जानू जंघा ओतिल्या मिळाल्या सहस्र चपळा तैसा कासे झळके पितांबर पिवळा वरी तळपे कटीमेखळा पाहता डोळा आल्हाद कटीमेखळे वरी महामणी की पंक्ती बैसले वासरमणी दाहकत्व सांडूनी जघनी श्रीरामाच्या लागले वेदांतीच्या श्रुती गहन अर्थ बोलती जेवी शोधून तैशा क्षुद्र घंटा ऋणझुण शब्द करीती रसाळ लेखून कटी प्रदेश सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र सिंह कटी सर्वात बारीक सिंह देखील लाजून वनात निघून गेला अशी श्री रामचंद्रांचा कटी प्रदेश होता असं म्हणतात वाटे त्या दुःखे स्वशरीर वाहन केले दुर्गेचे गंभीरावर्त नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्व रज तम गाळून त्रिवळी उदकावरी विराजे कौस्तुभ तेज अपार पाहता भुलती शशीमित्र गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती देवी की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्तारूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली मुक्तामाळांचे तेज गहन परी त्याचा पालटला वर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांगी रघुपतीच्या नीळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र तैसा अमलान सुमनहार श्यामतनुवरी शोभत श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजयंती माळ पुष्करी शक्रचाप सुढाळ सुरंग चैसे मिरवित की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैशी वैजयंतीची शोभा सहस्र मुखाचा जिभा गुणवर्णिता शिणल्या हो। अनंत भक्त हृदयी धरिले तरीच वक्षस्थळ रुंदावले ब्रह्मानंद मुरोनी वोतिले हृदयस्थान सत्यपई श्रीवत्स झळके सव्यांगी श्री निकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका मित्रकन्येवरी जान्हवी जळ की राका इंदू प्रभेने शोभे निराळ की दैदिप्यमणी इंद्रनीळ आवरण त्यावरी काश्मीराचे की हळाहळ जाहले अपार म्हणोनी धावला कर्पूर गौर चंदनुरूपे तो प्राणी प्राणमित्र श्यामलांगी जडला हो तैसी उटी दिसे सुढाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ की मुक्तफळांचा गोळा बिढाळ इंद्रनीळाचर्चियेला शंखचक्र धनुष्य बाण सोहो हस्ती शोभायमान हस्त कडागाचे तेजे करून उजळीत नभाते क्षणप्रभेची चक्रे तळपती तैशा मुद्रिका करी झळकती किंवा औपासक यंत्रे रेखिती तेची गती येथे दिसे प्रळयाग्नीने उघडिले नयन तेवी कीर्तीमुखे परिपूर्ण की निष्कलंक रोहिणी रमण पदकहृदयी डोलतसे कंबुकंठ अतिशोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंदस्मित वदन विराजत कोटी मन्मथ ओवाळीचे विद्रुमवर्ण अधर सतेज माझी ओळीने झळकती द्विज त्या तेजे शशी नक्षत्रे तेज पुंज झाकाळोनी पाहता त्रैलोकींचा मेळवोनी आनंद ओतिले श्रीरामाचे वदनारविंद आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद धनुषाकृती शोभती स्वानंद सरोवरींची कमल दले तैसे आकर्णे नयन विकासले त्या कृपादृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही कुंडले तळपती मकराकार की जडले रवी रोहिणीवर की अंगिरापुत्र भृगुपुत्र विचार पुसती रामाते की वेदसागरींच्या रत्नज्योती पूर्व उत्तर मीमांसा निश्चिती कुंडलरूपे जाणविती अर्थविशेष स्वामी ते श्री राम तनु सुकुमार तेणे शोभती अलंकार पीतवर्ण टिळक सुंदर अनुपम्य रेखिला सुवर्णोदक नदीचा पूर नीळगिरी पाठारी निरंतर तैसा टिळक सुंदर विशाळ भाळी झळकतसे जैसा कल्पांतींचा दिनकर तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर तेज तळपतसे अपार दिगंतरीही न समाये दावाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरीय वस्त्र रुळत दशाप्रती मुक्ते झळकत कृत्तिका पुंज जयापरी ते परम तेजाळ क्षीरोदत की शुभ्र यशा चढले बिक शुभ्र श्वेत मृडानिनायक कर्पुरे करुनी उटिला की दिव्य रजत तगट घडले की पारदे कैलास डवरिले की जान्हवी तोये ओपविले दिनकरनाथे स्वहस्ते सच्चिदानंद तनु सगुण अतसी कुसुमा भासपूर्ण त्याची रंगे करून नीलोत्पले राबविली नभासी चढला तोच रंग त्याची प्रभेने रंगले मेघ ज्ञानेश्वर महाराजांनीही श्रीकृष्णांचं वर्णन करताना अशीच ओवी लिहिली आहे, कैसे नीलोत्पला ते रावित आकाशाही रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्र निळा. आणि इथं हे असं म्हणतात, सच्चिदानंद तनु सगुण आतसी कुसुमा भास पूर्ण, त्याची रंगे करून नीलोत्पले राबविली, नभासी चढला तोच रंग त्याची प्रभेने रंगले मेघ, इंद्र नीळ ही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशले, तेथींचे सौंदर्य अद्भुत गरुड पाचूंचे तेज दिसत, मर्गजासी बिक चढत तनु सावळी देखोनी, तो वैकुंठींचा वेल्हाळ सुंदर. भक्त मंदिरांगण मंदार कुरवंडी करून सांडावे साचार, कोटी मकर ध्वज वरोनिया, ब्रह्मांड फोडोनी बाहेरी अंगींचा सुवास धावतवरी, लावण्यामृत सागर कैट भारी, लीलावतारी साधक जो पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर, लीला विग्रही श्रीधरवर हृदयी रेखिला निरंतर, निज भक्ती प्रेम भरे असो कौसल्या बोले ते अवसरी, भक्तवत्सला मधुकैट भारी, तू आता बाळवेश धरी माझे उदरी अवतरे. लोक म्हणतील कौसल्या नंदन ऐसा होय तू मनमोहन, अमल दल राजीव नयन हास्यवदन विलोकी, सजल जलद वर्ण कोमळ कौसल्ये पुढे जाहला बाळ, तवते परम सुवेळ पुष्कार कयोगते समयी, जो क्षीर सागर वासी तमाल नीळ, तो कौसल्ये पुढे जाहला बाळ. चरणांगुष्ठ धरोनी कोमळ मुख कमळी घाली तसे, भक्त चरणी लागले बहुत गोड गोड म्हणोनी वाखाणित, या लागी गोडी रघुनाथ स्वये पाहत चाखोनी, की स्वचरण गोडी सेवित भक्तासी लोभ लागावया बहुत, म्हणोनिया कौसल्यासुत कौतुकार्थ दावित असे. पुत्र झाला कौसल्येस लागला वाद्यांचा एकची घोष, सुरासहित सुराधीश जय जयकार नभी करती, सुमन संभारते अवसरी देव वर्षती अयोध्येवरी, दुंदुभी नाद अंबरी न समायेची तेधवा, हळदी कुंकुमे ताटे भरोनी बिदोबिदी धावती सुवासिनी, पावल्या कौसल्येच्या सदनी वेगे करोनी ते धवा, मंगळ तुरांचा एकची नाद घरोघरी ब्रह्मानंद, ते समयीचा आनंद भोगिंद्र वर्णू शकेना, आनंदला ब्रह्मनंदन चहू कडेऊन धावले ब्राह्मण, जैसा क्षीरसागर देखो न क्षुधार्थी वेगे पावती, की महापर्व काळ प्रगटला प्रयागासी धावे भक्त मेळा, की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती लोह घेऊन, की तृषा क्रांत गोभार सकळी धावती जैसे गंगाजळी, की वृक्ष दाटले देखो न फळी विहंगम जैसे झेपावती, तैसी ब्राह्मणांची ते काळी दाटी जाहली राजाजवळी पुत्रमुख पहावया ते वेळी दशरथ राव चालिला. दशरथ म्हणे याचकासी जे जे इच्छा असेल मानसी ते ते मागा मजपाशी येच समयी देईन. भांडारे फोडिली बहुत याचकासी म्हणे दशरथ मोठा बांधोनी अमित आवडे तितुके न्याता समागमे घेऊनी ब्राह्मण महाराज तो अजनंदन प्रवेशला आनंदे करून कौसल्या सदनी ते धवा. दशरथे करोनिया स्नान केले आधी पुण्याह वाचन पहावयासी पुत्रवदन राजा जवळी पातला. श्री राम वदन ते अवसरी निहाळिता तोषला अंतरी मधुबिंदू घालोनी मुखा भीतरी मधुकैटब तृप्त केला. श्री रामाचे जातक करी तेव्हा नृपनायक गोभूरत्ने असंख्य मग देत याचकासी रत्नजडित सिंहासन त्यावरी माय बैसली श्री राम घेऊन. मृगांकवर्ण चामरे जाण दोघी ढाळी ती दोहीकडे पीक पात्र धरूनी हाती समीप बैसे एक दूती कनकांबराची घेऊन बुंथी बैसली सती कौसल्या. भोवते वेष्ठिले विद्वज्जन त्यासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान सात शते स्त्रिया धावो न येत्या जाहल्या दशरथाच्या. जैशा केवळ विद्युल्यता तैशा अलंकार वस्त्र मंडिता पाळा कौसल्ये भोवता शोभला कैसा ते वेळी महामाया आदि भगवती ती भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती की सूर्य चक्रासी वेष्टिती किरणे जैसी तयापरी वसिष्ठ गुरु होऊन पुढे विलोकी श्री रामाचे रूपडे जे जे जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांगत म्हणे हा क्षीर सागर बिहारी. जन्मला कौसल्येचे उदरी निजजन तारावयासी निर्धारी अवतरला आदि पुरुष. द्वादश वर्षे यासी भरता एक द्विज येईल अवचिता प्रार्थोनिया दशरथा घेऊन यासी जाईल. विश्वामित्र आरंभी सोडोनी एक बाण एक राक्षसी वधील दारुण त्राटिका गो ब्राह्मण मख पाळण करील जाण पुत्र तुझा कृशान प्रवेशे शुष्क विपिनी तैसा जाळील राक्षस मखरक्षणी पुढे चरण स्पर्शे करुनी एक ललना उद्धरील. अहिल्या शिळा परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड एक पत्नीव्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी महायोद्धा एक ब्राह्मण परशुराम त्यास जिंकील न लागता क्षण बंधू सहित परतो न अयोध्येसी येईल राज्यी बैसता हा वरिष्ठ महा एक होईल अरिष्ठ नगर लोक पावतील कष्ट खेद उत्कट करीतील हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन मग स्त्री समवेत कानन चतुर्दश वर्षे सेविल हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात रावण याचे स्त्रियेस नेईल सत्य षण्मास पर्यंत निर्धारे मग हा स्त्री शोधित अरण्यात वानर मिळतील अकस्मात एक वानर उन्मत्त त्यास मारील न कळता वाली ब्रह्मांड नाचवील नखाग्री ऐसा एक वानर केसरी हनुमंत जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील तो शुद्धी आणिता राघवेंद्र पाषाणी पालाणील समुद्र शरण येईल एक रजनीचर चिरंजीव त्यासी करील हा विभीषण मारुनी राक्षसा सकळा सोडविल सुरांचा बंदीशाळा, मागुती येईल स्वस्थळा अयोध्यापुरा गजरेसी, 11,000 संवत्सर राज्य करील हा राजेंद्र, पुढे पुत्रासी युद्ध थोर करील कौतुके करून या, शेवटी अयोध्या विमानी घालोनी, नेऊन ठेवील वैकुंठ भुवनी, ऐसे जातक ऐकोन करणी राव दशरथ तोषला, स्तनपान करिता रघुनंदन। पाहे वसिष्ठाकडे परतोन की वाल्मीक भाष्य संपूर्ण कथिले येणे अवलीले, तो सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणोने धावत आले विप्र, क्षीर सागरीहुनी श्रीधर कौसल्ये मंदिरी पातला, तव तो भोगींद्र पाळती घेत पाठीराका पातला त्वरित, सुमित्रेचे शेजे रिघत बाळदशा धरोन या, सुमित्रा स्वप्न देखत की मज जाहला सुलक्षण सुत, सावध होवोनिया पाहत पुढे खेळत बाळकतो, ऐसा जन्मला सुमित्रा नंदन, विप्रा सहित दशरथ येऊन तत्काळ केले पुण्याहवाचन, जातकर्मादी सर्वही कैकईस जाहले दोन कुमर, ते विष्णूचे शंख चक्र अवतार, परी ते कैसे जन्मले तो विचार, कैकईस नेणवे सुषुप्ती माझी कैकई निमग्न, जैसा पंक गरते पाषाण, पुत्र येऊनी दोघे जण दोहीकडे खेळताती, दासी येऊन कैकई प्रती थापटोनी जागी करीती, दोघे पुत्र जन्मले निश्चिती, सावध होऊनी पाहे पा कैकई पाहे पुत्र मुख, तो मित्र आणि मृगांक, तेवी दोघे खेळती बालक देखता सुख वाटले, राये तेथेही येऊन अवलोकी किले दोघे नंदन, सुखी केले याचक जन वस्त्राभरणे करून या, 12 दिवस पर्यंत महोत्साव राव करीत, मंगळ तुरे गर्जत रात्रंदिवस राजगृही, 13वे दिवशी वसिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघाशी, कौसल्येचा राम तेजो राशी जो वैकुंठवासी जगदात्मा, सुमित्रेचा नंदन, त्याचे नाम ठेविले लक्ष्मण, जो काद्रवेय कुलभूषण नागकुलाचा प्रमुख शेष, विष्णू शयन जावरी करी कैकईचे जे का सुत भरत शत्रुघ्न निश्चित, चौघे दाशरथी जग विख्यात, ऐका चरित्र तयांचे ज्यांची जन्म कर्म लीला ऐकता, पळ सुटे सर्व दुरिता जैसा महाप्रभंजन सुटता, जलद जाळ वितळे पई श्री राम कथा मानस सरोवर, तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर, साहित्य मुक्ते सुढाळ थोर सेवा निरंतर आदरे, श्री राम कथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश, प्राशन करा सावकाश अतिसुरस ग्रंथ हा, पुराण पुरुष परात्पर जो ब्रह्मानंद श्रीधर वर, अयोध्येत अवतरला साचार त्याचे चरित्र परिसा पुढे, स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर सम्मत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर चतुर्थाध्याय गोडहा, श्री रामचंद्रार्पण मस्तु। हरि हरि। एक 2 मिनिट आपण डोळे मिटून शांत बसू। आत आपल्या हृदयापाशी
रामचंद्रांचं दर्शन घेऊ. वैकुंठ भुवनवासी आपल्या हृदयात पाहू. हरी 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 स्वामी जी. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 सीता राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. ये महेश एक एक पद आपण ऐकू आणि आपला कार्यक्रम संपेल.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अवतरला रघुपती रे हा 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 हा, आनंदली वसुधाती आनंदली वसुधाती. गंधर्ववनीचा मध्यान्न समयी गंधर्ववनीचा मध्यान्न समयी. मंगल घोषे नाच तिथै थै मंगल घोषे नाच तिथै थै. अवतरला रघुपती रे हा 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 हा. अमृत कल्यावल्या अमृत कल्यावल्या. सापिकळ्या त्या खुलल्या हा हा हा. प्रसूत झाली श्री कौसल्या प्रसूत झाली श्री कौसल्या. सरिता वाहे अमृत तुल्या सरिता वाहे अमृत तुल्या. अवतरला रघुपती रे हा 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 हा. आनंदली वसुधाती आनंदली वसुधाती. गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी. मंगल घोषे नाच तिथै थै मंगल घोषे नाच तिथै. अवतरला रघुपती रे हा 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 हा. वाजंत्र्यांचे जोड वाजंत्र्यांचे जोड. वाजती द्वारा पुढे हा 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 हा. अंगणी कुमकुम केसरी सडे अंगणी कुमकुम केसरी सडे. गुडिया मखरे चोही कडे गुडिया मखरे चोही कडे. अवतरला रघुपती रे हा 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 हा. आनंदली वसुधाती आनंदली वसुधाती. गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी. मंगल घोषे नाच तिथै थै मंगल घोषे नाच तिथै. अवतरला रघुपती रे हा 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 हा. शिरसाब्धी समवाडे शिरसाब्धी समवाडे. सुरतरुची फुलझाडे हा 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 हा. अरुंधती बाळंतिणीकडे अरुंधती बाळंतिणीकडे. घाटी तसे हो बोळवीडे घाटी तसे हो बोळवीडे. अवतरला रघुपती रे हा 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 हा. आनंदली वसुधाती आनंदली वसुधाती. गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी. मंगल घोषे नाच तिथै थै मंगल घोषे नाच तिथै. अवतरला रघुपती रे हा 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 हा. देवाधर्मासाठी देवाधर्मासाठी. किती सोसो कटकटी हा 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 हा. मुक्तीचे मस्तकी देऊनी पाठी मुक्तीचे मस्तकी देऊनी पाठी. मध्वमुनीश्वर साखर वाटी मध्वमुनीश्वर साखर वाटी. अवतरला रघुपती रे हा 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 हा. आनंदली वसुधाती आनंदली वसुधाती. गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी गंधर्ववनीच्या मध्यान्न समयी. मंगल घोषे नाच तिथै थै मंगल घोषे नाच तिथै. अवतरला रघुपती रे हा 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 हा. अवतरला रघुपती रे हा 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 हा.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघु राज रामचंद्र महाराज की जय.